निर्णय अवघड आहे, अतिशय कठीण निर्णय आहे आणि त्यातल्याही संशयामध्ये आपण जाऊन बसला तर निर्णयाचे अवघड प्रश्न होत असतात. तेव्हा एक जबाबदारीचं जोखमीचं काम दैनंदिन कामाची आखणी करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जेव्हा सत्तेनं स्वीकारलेलं आहे, अशा सत्तेला चालवण्याची जिम्मेदारी घेतलेला हा पक्ष आहे. कर्ता पक्ष आपल्या आणि सामान्य माणसाला करणारी भाषा म्हणजे कर्ता सवर्ता पक्ष कारभारी पक्ष झाला आहे आणि कारभारी पक्ष झाला म्हणजे अतिशय अवघड काम असतं. तसा तसा आपला हा पक्ष झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती त्याच्या कामाची तहा आम्हाला बदलली पाहिजे. आता किती बदलली आहे हे तुम्ही सांगू शकता. मी आबासाहेबांशी आता बसल्या बसल्या बोलत होतो तर आबासाहेबांनी, आणि आबासाहेब हे अतिशय अनुभवी कार्यकर्ते आहेत, आपल्या जुन्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एका काळचे यशस्वी अध्यक्ष आहेत, त्यांचं मत मी महत्वाचं म्हणून सांगू इच्छितो. ते मला सांगत होते की या जिल्ह्यामध्ये एमएलए सुद्धा मोठे हुशार होता म्हणे, तालुका तालुक्यातले प्रश्न सचिवालय पण नेऊन कसे किंवा पोहोचवतात पत्ता लागत नाही. चांगलं आहे म्हणजे हे आपल्याला एक शिफारस आहे, सर्टिफिकेट आहे आपल्याला, ही चांगली गोष्ट आहे. मी गोष्ट अशा कथा सांगितली आपल्याला की हा ठाण्यालाच फायदा आहे मुंबई शहराच्या जवळपास असल्यामुळं दैनंदिन मुंबईचं सचिवालय हे ठाण्यात नाही असं काही आपण म्हणू शकत नाही. म्हणजे इतकं जवळ आहे ते, या अर्थानं मी आपल्याशी म्हटल्याचा उल्लेख केला. परंतु जो विषय मी आपल्याला सांगत होतो तो विषयाचं स्वरूप असं आहे की कामाचं स्वरूप आज अतिशय बदलून गेलं आणि त्या दृष्टीनं आमची काँग्रेस कमिटीच्या कामाची दिशा बदलली आहे की नाही. माझी स्वतःची काँग्रेस संघटनेसंबंधीची कल्पना मी आपल्याला सांगू इच्छितो. मला माहिती नाही मी अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सांगून पटवू शकेन की नाही, परंतु कामाची आता दिशा अशा अर्थानं बदललेली आहे की यामध्ये आता स्पेशल ऍडमिशन आलं आहे. निव्वळ मी काँग्रेसचा चार आणण्याचा सभासद झालो आणि किंवा ते क्रियाशील सभासदाच्या सहीवरती एक सही केली कायदेशीर झालं. मी काही कायदेशीर काही नाकारत नाही, म्हणजे उद्या काही तक्रार अर्ज आला तर शेवटचा पुरावा तो स्वीकारावा लागेल, त्याच्यामुळे तक्रार नाही. परंतु काँग्रेसच्या कामामध्ये आता स्पेशल अशा अर्थानं आलेलं आहे की तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बसल्यानंतर जे अनेक विविध प्रश्न निघतात त्या प्रश्नावरती अधिकारवाणीनं तुमच्या जिल्ह्याच्या मार्फत तुम्ही बोलू शकाल का, हा महत्वाचा प्रश्न. आता उदाहरणार्थ पहा की महाराष्ट्रातलं मी आता दिल्लीला संदर्भात बसलो तर महाराष्ट्रातल्या काही प्रश्नासंबंधीची जर माझ्या अनुभवातले माझ्या नित्याच्या कामातले प्रश्न असले तर मी माझं मत तिथं देऊ शकतो. झट दिशा सहकाराचा आला, शेतीचा आला, राजकीय स्वरूपाचा आला, पण अगदी गुंतागुंतीचा औद्योगिक स्वरूपाचा प्रश्न आला तर मी पूर्वी सांगत असे की बाबा मी आंबेकरांना विचार. मी आता बघणाराची गोष्ट आहे, तुम्ही म्हटलं पाहिजे की जसं कायद्याचा प्रश्न आल्यानंतर तुम्ही आम्ही विचार करतो की हा तज्ज्ञाचा प्रश्न आहे, चांगला सॉलिसिटर कोणा करायचं विचारलं पाहिजे. तशी आज अनेक विविध कामं आम्हाला लोकजीवनाशी तुमचा आमचा संपर्क आहे की नाही. काँग्रेस म्हणजे अधिकार पदावरती काम करणारी माणसं स्थापण्यासाठी काँग्रेसची जी संघटना आहे, जिल्हा संघटना आहे, तिचं काम कोणतं त्यांनी आता फार चांगलं सांगितलं की जिल्हा परिषदेचं आणि जिल्हा काँग्रेसचं नातं काय त्यांनी सांगितलं. आता त्यांच्या त्या परिभाषेत जुन्या पिढीच्या परिभाषेत त्यांनी सांगितलं की वडिलाचं आणि पुत्राचं नातं आहे. त्याला सांगण्याचा अर्थ असा की कार्याचं मार्गदर्शन करून कामाची आखणी करून कामामध्ये माणसं गुंतवण्याची योजकता करण्याचं काम जिल्हा काँग्रेसचं आहे. जिल्हा परिषदेत कुणी जावं, असेंब्लीमध्ये कुणी जावं, सहकारी क्षेत्रामध्ये कुणी काम करावं, ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कुणी काम करावं, मच्छीमारी समाजाचा प्रश्न त्यामध्ये जाऊन कुणी काम करावं, आदिवासी स्वरूपाचा प्रश्न त्याचं जाऊन कुणी काम करावं, किती कामाचं झालं, औद्योगिक क्षेत्रामध्ये किती काम करावं आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही अधिक पुन्हा जाऊन तपशिलाचं पाहायला काम करत आहात तर त्याला इतकी अंग आहेत की समुद्रकाठच्या शेतीच्या प्रश्नाचा अनुभव असणारा मनुष्य हा डोंगरकाठच्या शेतीच्या प्रश्नासंबंधाला अधिकारवाणीनं मत देऊ शकेलच असं खात्रीपूर्वक सांगता येणार. कोकणच्या शेतीची माहिती सांगणारा मनुष्य हा खान्देशच्या शेतीच्या प्रश्नासंबंधानं निश्चित प्रकारचं मत देईल हे खरं नाही. द्राक्षाचे उत्तम मळे करणारा हा चांगली ऊसाची शेती करेल ही खात्री नाही. चांगला भात पिकवणारा गहू पिकू शकेल त्याची छाती प्रती हमखास तुम्हाला खात्री देता येणार नाही. किसानात चांगलं काम करणारा कार्यकर्ता, आदिवासीमध्ये जाऊन चांगला जिव्हाळ्यानं काम करणारा कार्यकर्ता, अंबरनाथच्या किंवा कैलाणाच्या कल्याणच्या मैदानावर उभा राहून त्या औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांना आकर्षित करेल अशी खात्री नाही. म्हणजे हे सगळं मी अशा करता सांगितलं की आता स्पेशलायझेशन आलं आहे. अनुभवाचं स्पेशलायझेशन आहे, ज्ञानाचं स्पेशलायझेशन आहे, कामाच्या पद्धतीचं स्पेशलायझेशन आहे. आणि हे जर करायचं असेल तर नवे कार्यकर्ते तुम्हाला घ्यायचे असताना तुम्हाला आता प्रत्येकाने तुम्हाला मला हे विचारलं पाहिजे की मी जर काँग्रेसचा इफेक्टिव्ह क्रियाशील कार्यकर्ता जर म्हणणार असेल तर निवडणूक फॉर्म भरलेला क्रियाशील कार्यकर्ता नव्हे तर हे जे प्रत्यक्षात प्रश्न संघटनांच्या पुढे समाजाच्या पुढे जे प्रश्न आहेत त्या कुठल्या प्रश्नामध्ये जाऊन जिल्हा काँग्रेसला माझी मदत होईल किंवा जिल्हा काँग्रेसला जर ते काम करत असेल तर माझी त्यांना आठवण होईल असं कोणतं स्पेशलायझेशन अनुभवाने विचाराने असोसिएशन्सने त्या क्षेत्रामध्ये समजा तुमचे कॉन्टॅक्ट असले, तुमचं बोलणं बसणं उठणं चालणं तिथले माणसं जवळ काढण्याची तुमची शक्ती असली कुठल्या क्षेत्रात तुमची आहे. आणि म्हणून मी जी सुरुवातीला सांगितलं की संबंध कामाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे याची जाणीव तुम्हाला मला आता होण्याची गरज आहे. जुनी माणसं प्रश्न म्हणतात की काय आता हल्ली कोणी पाहत नाही आमच्याकडे, असं नाही आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो की आणि खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहत नाही असं त्यांना वाटू नये असं वागण्याची जबाबदारी आम्हाला तरुण मंडळींची आहे. तर आम्हा तरुण मंडळ जेवण असताना मी अगदी जाऊन तरुणामध्ये जाऊन बसू इच्छित नाही. मला माहिती की माझ्या पाठीमागची पिढी आता कर्तृत्ववान व्हायला लागलेली आहे. राजकारणामध्ये तिनं झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. तिला व्हायला मदत केली पाहिजे, शक्ती दिली पाहिजे, सामर्थ्य दिलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि ती करण्याची गरज आहे. परंतु आपल्यापुढे प्रश्न असा आहे की ही जी नवीन जुन्या पिढीला आता समजलं पाहिजे की जी नवीन जी तरीची जी कामं आली आहेत त्या कामामध्ये लागणारं जे काही स्पेशलायझेशन आहे ते करण्याकरता लागणारा वेळ शक्ती त्या फार मनाची तयारी की कामगारांच्या प्रश्नामध्ये जाऊन जर मला सांगितलं कुणी आज जसं मला कामगारांच्या प्रश्नासंबंधीचा माझी काही मतं आहेत, माझे काही आग्रह आहेत, माझा काही देवाद आहे. परंतु गिरणीच्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या माणसाशी ते दैनंदिन प्रश्न ऐकून घ्या, जरा मार्ग काढा असं मला तर म्हणजे या वयामध्ये सांगितलं तुम्ही सांगितलं की नाही मला नाही करणार. हे समार आहे शेवटी, त्याचा आवड नाही बडा आहे. मला सांगितलं पण खेड्यामध्ये कुठचं जाऊन बसा ते झड्डूशी होय म्हणेन कारण स्वभाव आहे तो. हे स्पेशलायझेशन बनत चाललंय कामाचं. तेव्हा मला महत्वाचा मुद्दा जो आपला मी सांगतोय वारंवार आग्रहाने कहा की काँग्रेसच्या कामामध्ये आज बदल झालेला आहे एवढंच नव्हे याच्या पुढेही होत राहणार. जशी कामाची वाटणी चांगलं सरकार चालवून वरती करतो खाते वाटणी करतो, मला वाटतं आता अशी वेळ आलेली आहे की अगदी तितक्या शास्त्रोक्त नव्हे जिल्ह्याच्या प्रश्नांच्या रूपाने कामांची क्षेत्रांची वाटणी आम्हाला जिल्हावार तालुकावार करावी लागेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्यामध्येच विकेंद्रण करण्याची गरज आहे असं नव्हे तर संघटनात्मक क्षेत्रातल्या कामांमध्ये सुद्धा विकेंद्रित करून त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली वेगळ्या वेगळ्या कामातली माणसं त्यामध्ये त्यांना जास्त वेळ राहून आपली शक्तीचा उपयोग करता येईल अशी संधी द्यायचा प्रयत्न करणं हेही काम जिल्हा काँग्रेसच्या संघटनेने तुम्हाला मला करावं लागेल. जे कामगार आघाडीवरती काम करतील, कोणी सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करतील, सहकाराचं क्षेत्र हे अतिशय महत्वाचं क्षेत्र. बँकिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता सहकारातला हा नेहमी उत्पादक क्षेत्रातल्या कामाला उपयोगी पडेल अशी खात्री नाही. इतकं हल्ली जे ज्यांनी सहकार्याचं काम वाढलेलं आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी पाहिलं त्यांचा हा अनुभव. आणि म्हणून आता अशी काही आखणी करावी लागेल जिल्ह्यातल्या राजकीय आर्थिक सामाजिक कामाची हा पक्ष जरी राजकीय असला तर याला संपूर्ण प्रश्न चालवायचे निव्वळ राजकीय स्वरूपाचे नाही, त्याच्यावरती काही सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांची दखल घेऊन त्यामध्ये मार्गदर्शन करण्याचीही जबाबदारी आहे. आणि ते जर असेल तर त्याला या त्या ज्या जिल्ह्यातली आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातली पाहणी करावी लागेल आणि त्यातले प्रश्न आणि त्यातल्या कामाची काही योजना आखून त्यामध्ये माणसांच्या कामाची वाटणी केली पाहिजे. मी बाहेर हे सांगतो म्हणून आपल्याला सांगितलं. जिथे जिथे खूप कार्यकर्त्यांचे मतभेद आहे असं मी पाहतो, तिथे मी त्यांना म्हणत होतो की हा आपण प्रयोग करून पाहूया की जो संघर्ष कार्यकर्त्यामध्ये निर्माण होतो तो त्याला संधी आहे आणि मला नाही ही भावना निर्माण झाली की संघर्ष अपरिहार. परंतु जर विविध क्षेत्र कामाची आहे आणि कामाची जर इतकी विविध जबाबदारी आमच्यावरती आहे तर विविध कार्यकर्ते आले तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे संघर्ष होऊ नये. जर आम्ही त्या लोकांचे त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांच्या अनुभवाप्रमाणे जर आम्ही त्यांच्या कामाची वाटणी केली, कार्यकर्त्यांच्या कामाची योजना बनवली, तर मला वाटतं हे आपल्याला काम सोपं जाईल. आणि म्हणून या काँग्रेसच्या संघटनेच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की मी ध्येयवादात्मक प्रश्न मी आता बोललो, मी जिल्हा परिषदेमध्ये बोललो, ते अर्थाने काँग्रेस संघटनेतही सुटून गेली आहे. हे काही इंडिव्हिज्युअल आहे, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचं ते जे ध्येय नसेल तो काम कसं करू शकणार. तर ध्येय शेवटी ते एक आहे, निदान ते टास्क आहे, ध्येय शोध फार मोठा आहे की निदान या विसाव्या शतकामध्ये हिंदुस्थानमध्ये काम करणाऱ्या राजकीय पक्षाचं काय किंवा शासनाचं काय. शेवटी ध्येय एक आहे, टास्क एक आहे, त्याला इतिहासानं योजून त्याच्यापुढे दिलेलं जे कठोर कर्तव्य आहे ते एकच आहे. ते मग मी सांगितलं की स्वराज्य प्राप्तीनंतरचं महत्वाचं काम म्हणजे या देशातली आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातली क्रांती करून यंत्रणाची साधनाची काँग्रेस आहे तिच्यामध्ये आम्हाला हळूहळू. मी तर असं म्हणत नाही की तालुक्यात लगेच ताब्यात घेऊन बसा आणि लगेच मग तुझी टेबल सहकार शेती उद्योग शिक्षण कामगार अशी लगेच टेबल ठेवून माणसांची यादी घ्या असं नाही माझं म्हणणं. ते तुम्हाला अनुभवानं ठरवावं लागेल. परंतु असा प्रयत्न जर आम्ही करू शकलो आपल्या जिल्हा जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यामध्ये तर मला असं वाटतं की एक अतिशय प्रभावी संघटना उभारेल. मग आता निवडणूक आली आता काय करायचं असं नाही घडणार. आता काय करायचं कारण हे बरं चाललंय, अजून हिंदुस्थान हा देश अजूनही असा मोठा आखून आखून चाललेला आहे. एकच पक्ष सत्तेत असल्यामुळं दर 5 वर्षांनीच निवडणुकी येतात ही चांगली गोष्ट आहे. परंतु दर 5 वर्षांनीच निवडणूक यावी असा लोकशाहीचा धडा नाही आहे. 5 वर्षाची मुदत ही मॅक्झिमम आहे. प्रसंग परवा विल्सननी इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरनी 30 दिवसाच्या नोटीस निरीक्षण घेतलं. त्यांनी एके दिवशी जाहीर केलं, मला वाटतं फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं की 31 मार्चला निवडणूक. आम्हाला 5 वर्ष माहिती निवडणूक फेब्रुवारी 1967 मध्ये व्हायची. तरी आम्ही आता ऐतिहासिक जागे सगळं काय निवडणूक आली आहे, मग काय तुमच्याकडे कोणकोण कार्यकर्ते आहेत, कुणाकुणाच्या मनामध्ये बाशिंग लावायचं आलंय, काय काय प्रश्न आहे. अच्छा खाण्याबद्दल नाही बोलत, मी बाहेरचं बोलतो. असं सुरू होत असं नाही होता बघा. ही अशी गोष्ट आहे जर अगदी सांगायची अगदी आमच्या ग्रामीण संदर्भात सांगायचं झालं तर पहलवान असा तयार असला पाहिजे आहे की सांगेल तेव्हा म्हटलं पाहिजे की माझी आता गोष्टीची तयारी आहे. मग त्या अगोदर करारनामा करून मग खुरा खाऊन मग आमच्या तारखेला कुस्ती लढतो ही खरी कुस्ती नव्हे. बोलणं झाल्याबरोबर अर्धा तासामध्ये तो मैदानात आला पाहिजे आणि कुस्तील. तशी काँग्रेस पक्षाची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची परिस्थिती हळूहळू येईल या देशामध्ये असं नाही चालणार. जर आम्ही असं मानतो की एक पक्ष लोकशाही हे तर काही आपलं ध्येय नाही आणि काही घडणारी गोष्ट नाही देशामध्ये, या निदान 2 पक्षाचं आज तर विविध पक्ष मल्टी पार्टी राजकारण आमच्या देशामध्ये चाललेलं आहे आणि तेच राहणार. जर पार्लमेंटरी डेमोक्रेसी चालायची असेल तर दुसरा मार्ग मला दिसत नाही. अर्थात ठीक आहे, मी म्हणून विरोधी पक्ष थोडंच वाढणार आहे किंवा मी त्याला मदत करून थोडंच करणार आहे वाढायला, त्याच्या काही शक्ती नाही वाढेल, पण वाढावं असं चित्र डोळ्यापुढे दिसतं. तेव्हा ही परिस्थिती असली पाहिजे की केव्हा ही आमची ती आहे. मग त्या निवडणुकी म्हणजे किती विलक्षण एक संकट आलंय किंवा त्याची एक नवीन किती एक मोठी उपाधी पाठीमागे लागलेली आहे, त्याचा एक मोठा बोजा आलाय असं वाटायचं कारण नाही. जर या निमित्तानं त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं काम करत असली अशी तर आम्ही एक संघट जाईल. या काँग्रेस पक्षानेच काय, मला वाटतं या तऱ्हेचं कामाची रचना सगळ्याच पक्षाने करावी लागेल. तेव्हा हे काँग्रेसचं रूप म्हणजे काँग्रेसचं जे देशापुढचं काम बदललेलं आहे. काँग्रेसमध्ये जो बदल व्हायला पाहिजे असं जेव्हा म्हणतो आम्ही तो काँग्रेसमध्येच होऊन नव्हे तर काळामध्ये बदल झालेला आहे, परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे, देशापुढच्या कामांमध्ये बदल झालेला आहे, तर मग देशाचं काम करणाऱ्या काँग्रेसच्या कामामध्ये, या स्वरूपामध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाच्या पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. हा एक मूलभूत जो विचार मी आपल्यापुढे जो मांडतोय हा विचार आहे. माझी अशी खात्री आहे की आपण जर हे करू शकला तर अधिक महत्वाची गोष्ट होईल. आता उदाहरणार्थ आपला ठाणे जिल्हा, माझा ठाण्याचा अभ्यास जुना झाला आता, मी 4 वर्ष इतका नुसत्या आपल्या संबंधामध्ये आहे. तर आपण की असं सांगू शकणार नाही की 1960 ठाणे जिल्हा आज राहिला नाही, असं नाही सांगता. ठाणे जिल्ह्याच्या जीवनामध्ये सुद्धा नवीन सामाजिक शक्ती निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यापर्यंत पसरलेलं आहे. एक नवीन कामगार जीवनच उभं राहिलेलं आहे. नवीन जागृत शेतकरी समाज झालेला आहे. शेतकरीही बदललेला आहे. मुंबईच्या जवळपास असल्यामुळे शिक्षणाचा प्रसार ठाणे जिल्ह्यामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये झालेला आहे. नवीन नवीन शहरं, म्हणजे जरा सबर्ज आपण म्हणून उपनगरासारखी म्हणावी, अशी ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पसरली आहे. शेतकऱ्यामध्ये शिक्षण पसरलेलं आहे. आदिवासीमध्ये नवीन जागरूकता निर्माण झाली आहे. एक नवीन अभिमानाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तर माणूसच बदललेला आहे. मी ठाण्यातला जे खरं म्हणजे सगळ्याच हिंदुस्थानला बदललेला आहे, पण इथेही बदललेला आहे. पूर्वीचा आम्ही पूर्वी विचार करत असताना ठाणे जिल्ह्याचा दोन पद्धतीने करत होतो, की वेस्टर्न रेल्वेवरचा ठाणे काय म्हणतोय आणि कल्याण ठाणे काय म्हणतोय. असा सोपा होता विचार. आता इतका सोपा राहिलेला नाही, अशी बातमी कोण चालणार नाहीये. म्हणजे नेमक्या वसईमध्ये बोललं जातं तेच डहाणूमध्ये बोललं जाईल अशी खात्री नाही, किंवा जे आज ठाण्यामध्ये बोललं जाईल तेच तुमच्या वाड्यामध्ये बोललं जाईल अशी खात्री नाही. वाड्याचे प्रश्न वेगळे आहेत, वाड्याच्या मागण्या वेगळ्या आहेत, भिवंडीचे प्रश्न वेगळे आहेत. दोघांच्या मध्ये असणारे गाव त्याचे प्रश्न, त्यातल्या मागण्या, त्यातला बदललेले आहे, परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा हे सगळे समाज तिथले प्रश्न आहेत, त्यांचा विचार करावा लागेल. त्यांच्या आकांक्षा पाहत असतील, त्यातून तयार झाले कार्यकर्ते कोणते ते पाहावं लागेल. ती सारखी जागरूकता असली पाहिजे. आणि या पद्धतीनं आपण जर करू शकाल तर मला असं वाटतं की आपल्याला अधिक प्रयत्न केले पाहिजेत कामाचे. आपण करता आहात असं मी पाहतोय. आपण आपल्यातले प्रमुख कार्यकर्ते जागृत आहे. मला त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. भाऊसाहेब वर्तकांच्या भाऊतीने मला सांगितलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यामध्ये अत्यंत अनुभवानं एक प्रकारच्या समजवत्यानं काम करण्याचं, जसजसं त्यांचा त्या क्षेत्रातला अनुभव वाढतोय त्याप्रमाणे मी पाहतोय की त्यांच्यामध्ये सब बदल होत चाललाय. एक नवी जाणीव होत चालली आहे. माणसं बरोबर घेण्याची, समजण्याची जी प्रवृत्ती वाढत चालली आहे, ती आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं कामाची संघटना करतात, मला आनंद आहे की त्यांच्यावरती या जिल्ह्यातली जी जबाबदारी आहे ते पार पाडू शकतील. परंतु हे नवे जे प्रश्न निर्माण झाले त्या बाबतीतही आपल्याला अधिक जागरूकतेने पाहावं लागेल. विशेषतः आदिवासींचा प्रश्न या जिल्ह्यातला हा फार महत्वाचा आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे दुसरी जी शक्ती सामर्थ्य, जे कामगार एरिया वाढतोय आपल्या ठाण्यामध्ये आणि वाढणार आहे, जे वाढतोय एवढं सांगितलं तर अधिक वाढण्याचीच गत्यंतर नाहीये. अशी सहकारी चळवळीची जुनी परंपरा आहे, त्यामुळे ते कामही अधिक महत्वाचं या जिल्ह्यात आहे. तर या दोन्ही तिन्ही क्षेत्रामध्ये जर आपण जागरूकतेने पाहून संघटना केली तर मग मी निवडणुकीचं काम जे मोठं अवघड तयार होणं असं मानणार नाही. पण हे जर केलं नाही तर तितकं ते सोपंही नाही हेही मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ते कामं सोपी होतात जर या गोष्टींची आम्ही जर बरोबर योजना केली, आखणी केली तर अवघड नाही. परंतु कामगार क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण कामगार क्षेत्रामध्ये मोठी चॅलेंजेस उभी आहेत आणि स्वाभाविक चॅलेंजेस, कारण तो एक मोठा डायनॅमिक क्लास ज्याला म्हणजे राहतो, एक मोठा क्रियाशील असा गतिमान असा एक वर्ग इतरही असतात, पण त्याच्या मनानं त्याच्यामध्ये जास्त शक्ती असते. संघटित संपत्ती उत्पादनाचं काम तो करत असून त्याच्या डोळ्याला ते दिसत असतो. जास्त जागृत असल्याचं कारणच आहे की त्याच्या शक्तीनं कसं जग बदलतंय, संपत्ती कशी निर्माण होती आहे आणि आपलं स्वतःचं सामर्थ्य किती आहे. ह्या सामर्थ्याचा प्रत्यय आला माणसाला की मग त्याच्यातली डायनॅमिझम वाढतो असं म्हणतात. आपल्यातले घडणारच नाही अशा भावनेनं पुष्कळ वेळा माणसं मरगळलेली असतात, समाज मरगळलेले असतात, वर्ग असे मरगळून गेले असतात. पण आपल्यातले घडतं रे घडतं ही भावना निर्माण झाली की माणसा चेहऱ्यावरती तुम्ही तेज वेगळं पहा, वेगळं तेज असतं, त्या चेहऱ्यावरतीच वेगळं तेज असतं. असा तो वर्ग जो आहे कामगार वर्ग हा कामगार वर्ग दररोज पाहत असतो की सर्व काही संघटना सगळे मिळून काम करत असतात आणि त्याच्या संघटित प्रयत्नातून निर्माण झालेली संपत्ती ती पाहत असतो तो आणि ती संपत्ती थोड्यांच्या हातात जाऊन तेही मोठे होत असतात तो सगळं ते बघत असतो थोड्यांचा त्यामुळे स्वतःच्याही सामर्थ्याचा त्याला अनुभव मनामध्ये जागृती आली असते आणि त्याच्या सामर्थ्याचा दुसरा गैरउपयोग करतोय त्याची जाणीव निर्माण झाल्यामुळं त्याच्या प्रतिकाळाकरता उभं राहिलं पाहिजे ही जाणीव त्या मनामध्ये निर्माण झाली असते असा एक डायनॅमिक वर्ग आहे आणि हा वर्ग तुमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आणि तो बाहेरून आला असेल तुम्ही पूर्वीचा ठाण्याच्या परंपरेतूनच वाढलेला असेल असं कसं म्हणता येईल आता तुझी काही वाटणी करता येणार महाराष्ट्रात इतर भागात नाही येतील हिंदुस्थानच्या वेगळ्या भागात नाही येतील आणि अशी समाज हा एकजिन्सी करण्याकरता म्हणून ज्या काही प्रक्रिया आपल्या देशामध्ये चालू आहेत त्यातली एक महत्वाची ही प्रक्रिया चालू आहे तेव्हा या सगळ्या बदलल्या परिस्थितीकडे लक्ष देऊन या बदललेलं वातावरण आणि बदलत राहणारं वातावरण आहे त्यामुळे आपली धोरणं आपल्या कामाच्या पद्धती आपल्या कामाच्या संघटनेची रूपं यांची वारंवार तपासणी केली पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे हे जर आपण करत राहिलो तर मला असं वाटतं की काँग्रेसची एक पुरोगामी शक्ती ती काँग्रेसची समर्थ शक्ती असं मी तिचं वर्णन नाही करणार निव शक्तिमान पक्ष आहे असं वर्णन केलं तर एखाद्या गावात एखादा पहलवान आहे असं म्हणण्यापैकी प्रकार मी काही प्रत्येक आहे मोठा अभिमान म्हणलं आम्ही पुरोगामी आहोत आणि समाजाच्या ज्या पुरोगामी मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्याची शक्ती आमच्यात आहे आणि आमचा तो विचार आहे असं वर्णन जातं म्हणेन की बा असा काँग्रेस पक्ष बनवायचा आहे आपल्याला आणि तो बनत ठेवला पाहिजे आहे महाराष्ट्रातली काँग्रेस ही एक पुरोगामी काँग्रेस मानली जाते सामान्य माणसाची प्रतीक काँग्रेस मानली जाते आणि अजूनही ती या काँग्रेसमध्ये काही शक्ती थोडंफार आहे आणि ती खरं कारण आहे की ही नजर आम्ही अजून ठेवायचा प्रयत्न करतो मध्यमवर्गीयांचे प्रश्न किसानांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न जो नाहीरे आहे ज्याला काकासाहेब गाडगे आमचं नाहीरे आहे असं म्हणत असत तो जो नाहीरेवाला जो कोणता समाज आमच्या देशातला आहे त्या देशातल्या लोकांच्या तर्फे आमचा आवाज उठला पाहिजे ही आमची जी भावना आम्ही ठेवतो ती आम्ही आमची नित्य भावना मला ठेवली पाहिजे जर त्या बाबतीमध्ये जर आम्ही कुठे चूक भूल केली तर मी सांगू इच्छितो आपल्याला या काँग्रेसमध्ये काँग्रेस पण राहणार नाही काँग्रेसची पाठी राहील कदाचित म्हणजे मला काँग्रेसच्या पाठीमध्ये नाही म्हटलं प्रश्न असे काँग्रेस पण कशात आहे काँग्रेस पण मगाशी मी सांगितलं त्यात आहे की जोपर्यंत गरिबी आहे जोपर्यंत विषमता आहे जोपर्यंत अन्याय होतोय तोपर्यंत त्या गरिबीविरुद्ध विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध बंड करण्याची शक्ती घेऊन उभा असणारा मनुष्य असल्याशिवाय मी त्यामध्ये काँग्रेस पण आहे असं म्हणणार त्याच्याकरता बंड केलं पाहिलं म्हणजे त्याकरता कुणाच्या विरोधी जाऊन की मोठी मैदानात उभं राहिलं पाहिलं अशी नाही त्याकरता जी कामाची जी जबाबदारी जी आखणी करून ती पार पाडण्याची जी वृत्ती जी आहे तिच्यामध्ये काँग्रेस तिच्यामध्ये पुरोगामित्व तिच्यामध्ये वाढीची शक्ती वाढीची बीज आहे आणि ती बीज आमच्या संघटनेमध्ये आमच्या विचारामध्ये आमच्या कामामध्ये असणे ही महत्वाची गोष्ट आहे कोण सत्तेवरती कोण अधिकारावरती आहे फार कमी महत्वाची गोष्ट लोकशाहीच्या काळामध्ये आज आहे तर उद्या नाही आणि असंच राहणार आहे मी पाठिंबा सांगत असेल पुष्कळ मी मुख्यमंत्री असताना सांगा की आता याच्यापुढे आजी मंत्र्यांच्या पेक्षा माजी मंत्र्यांची संख्या वाढत राहणार आहे आणि वाढत राहिली पाहिजे होते जसं असं घडतं की असं होणार आहे नवीन काळ बदलतो त्यामुळे कोण अधिकारावरती असं नव्हे पण अधिकार मिळवण्याकरता लागणारी जी विचाराची शक्ती ती आहे की नाही आणि अधिकार हातामध्ये आल्यानंतर तो जनतेच्या या मगाशी मी सांगितलं या कामाकरता वापरण्याची शक्ती आहे की नाही आमच्यामध्ये ही खरी महत्वाची कसोटी म्हणून ती मूळ दृष्टी जागी आहे तोपर्यंत मग काही सांगत नाही थोड्या इकडं चुका होती तिकडं चुका होती लहान सण चुकाचं काय म्हणतो कुठेतरी एखाद्या वेळेला जजमेंट मध्ये ज्याला म्हणतात चूक होईल तर होईल चुका करणं न करण्याची शपथ आपण घेतलेली चुका होत असेल म्हणजे चुका करण्याची शपथ घेतलेली नाहीये परंतु त्या आपोआप घडल्या चुकून घडली चूक तर ती अक्षम्य असते तेव्हा परंतु मूळ पाहिलं पाहिलं आपण की आपल्यामधली ही वृत्ती गेली आहे का ती मात्र काँग्रेस म्हणजे बाकीच्या काँग्रेसच्या पक्षांचे बदल असलं तर ते जे काँग्रेसचं जे सूत आहे ते बदललेलं नाही गांधींची काँग्रेस टिळकांची काँग्रेस आणि सत्तेवरती येण्यापूर्वीच्या नेहरूंची काँग्रेस जी आपण म्हणतो जी काँग्रेस ती काँग्रेस ही काँग्रेस होती की तिला जे बदल घडवून आणायचे आमच्या समाजामध्ये तो बदल घडवून आणण्याकरता लागणाऱ्या संघर्षाची प्रतीक बनण्याची शक्ती आणि बीज त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आणि त्याच्या कामामध्ये होती ती बीज आज आमच्यामध्ये आहेत नाही सत्तेमध्ये आम्ही आलो तर मग हा ठीक आहे चाललं पाहिजे अशी भावना आली आणि ठीक आहे पाहूया, हा आला की समजा की पक्ष आपला म्हातारा व्हायला लागला. असं असं म्हणणारा माणूसही आपला भेटला तर समजा की आपण हा पुढाऱ्याला म्हातारा व्हायला लागलेला. ही ही कसोटी आपणाला ठेवायला लागेल आणि ती कायम आहे. जो पण जसा डॉक्टर निदान डॉक्टर जाऊन त्याला पेशंट पाहायला सांगितला म्हणजे जाऊन तो प्रथम काय पाहतो तर ते स्टेथोस्कोप वगैरे नंतर लाव, पहिल्या जाऊन आधी जाऊन नाडीवरती हात लावतो म्हणजे सुरक्षित आहे. मग आता काय झालंय काय होणं शक्य आहे ह्याचा विचार पुढे. मी निदान असं म्हणतो की मला जर कोणी काँग्रेसची परीक्षा आणि काँग्रेस संघटनेची परीक्षा आणि काँग्रेसवाल्याची परीक्षा सांगितली तर माझी नाडी तपासली मी किती तपासली याच्यामध्ये ती जिद्द आहे की नाही. तो हुशार असेल पण ती जिद्द नसेल तर त्याचं काँग्रेसचं प्रेम माझ्यावर सुरवत नाही. जुनी जी कहाणी सांगतात की रामाला युद्धात विजय मिळाला लंकेच्या आणि परत आल्यानंतर वाटतं सीतामायनी, माझं रामायण कदाचित कच्च आहे सावळाना मला मदत करते, सीतामायनी नवरत्नाचा हार दिला हनुमंताला. तर त्यांनी तो हातात घेतला आणि सांगतात त्या रामायणातली मी लहानपणी कहाणी ऐकलेली की त्या नवरत्नातलं प्रत्येक रत्न त्यांनी दातानी फोडलं आणि प्रत्येक नवरत्नाचा सीतामायनी त्याला विचारलं की अरे तू असं कसं वानर ते वानरच म्हणे शेवटी, त्याला मी दिला नवरत्नाचा हार आणि तिला काय केलं नवरत्नाचं कशाकरता फोडले. त्यांनी सांगितलं की मला नवरत्नांचा उपयोग त्यांनी पाहायला प्रयत्न करू की या रत्नामध्ये आज कुठे राम आहे का माझ्या विचारत आहे, राम नसेल तर या नवरत्नाचा मला काय उपयोग आहे. तेव्हा मी जो सांगितलं मला कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता तर मी दातामध्ये धरून त्याला फोडून पाहिन की त्याच्यामध्ये ही लढण्याची अन्यायाविरुद्ध गरिबीविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढण्याची त्याच्यामध्ये जिद्द आहे की नाही, त्याला त्याचा तिरस्कार आहे की नाही, त्या त्याचा भांड पहिले ही हौस आहे की नाही. नसेल तर तो माझ्या मतानं मृत काँग्रेस म्हणा मला त्याचं काय फरक असेल, सत्तेवरती असेल अधिकारावरती असेल घरचा बरा असेल तो मोठाही असेल कडे असेल, पण त्याच्यामध्ये ही जिद्द नसेल पण जी काँग्रेस वाढणार आहे ती या लोकांच्या कामामध्ये वाढणार आहे आणि अशी काँग्रेस तुम्हाला मला जिवंत ठेवली पाहिजे. निवडणुकीत जिंकणं आणि न जिंकणं ही महत्वाची गोष्ट नाही, त्या सहज जिंकू म्हणजे महत्वाच्या तिथं महत्व जरूर आहे लोकशाहीच्या काळापासून, परंतु ते आम्ही सहज जिंकू तो सहज धर्म झाला पाहिजे. इलेक्शन वी मस्ट टेक इन अवर ओन स्ट्राईक असं ज्याला म्हणता येईल, ते सहज जाता जाता गोष्ट सहज केली म्हणजे ही सहज गोष्ट घडली पाहिजे. मुख्य गोष्ट ही आहे आणि ती काँग्रेस आपल्या भागामध्ये गावामध्ये मोहल्ल्यामध्ये घरामध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न जर केला तर मग वर्तकांची काँग्रेस आता विशिष्ट्यांची काँग्रेस परांजपेंची काँग्रेस आम्ही जिवंत ठेवली असं तुम्हाला मला म्हणता येईल. आपल्याला भेटून मला अतिशय आनंद झाला की दुसऱ्या काही गोष्टी घडल्या पण माझ्या मनामध्ये ह्या जिल्ह्यातल्या काँग्रेस म्हणजे निदान मी पुन्हा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो कधी झालो आता काही होण्याची इच्छा नाही माझी सांगू जर कधी झालो तर मी पुन्हा कशी काँग्रेस संघटना रचायचा प्रयत्न करेन या संबंधीच्या माझ्या मनामध्ये जे काही विचार होते त्याचा जाताचा उल्लेख केला. जय हिंद.